radiomandi.com पॉडकास्ट।
मराठवाड्यात नव्या साखर कारखान्यांना परवानगी नाही, राजू शेट्टी। मराठवाड्यात साखर कारखाने उभारण्यासाठी परवानगी मागणाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावलं असून, त्यावर भविष्यात राज्य सरकारनं अशा कोणत्याही प्रस्तावास नकार दिला पाहिजे असं खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं। तर दुष्काळ प्रतिरोधक म्हणून डाळी तेलबिया यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन त्यांनी केलं। अलीकडेच नवीन साखर कारखान्यांच्या मंजुरीबाबत जे कारखाने ड्रीप सिंचन वापरण्यास सहमत आहेत त्यांनाच परवानगी दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। दरवर्षी मराठवाडा भागात पाणी संकटामुळं सरकारला नवे साखर कारखाने उभारण्यात असंख्य अडचणी येत आहेत। दरवर्षी मराठवाडा भागाला लागणाऱ्या तीव्र जलसंकल्पामुळं सरकारनं तेथे साखर कारखान्यांची स्थापना करण्याचा विचार सोडून दिला पाहिजे। या प्रदेशात अत्यंत अस्थिर पाऊस आणि अनियमित पाणी पुरवठा असल्यानं पिकाची कोणतीही हमी नसल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं। 1917 फडणवीस सरकारनं ड्रीप सिंचनानं साखरेची लागवड करण्याचं अनिवार्य केलं। मराठवाड्यातील भूजल पातळी कमी करण्यासाठी आणि ड्रीप सिंचन व्यवस्थेच्या देखरेखीची कमतरता यामुळं ही अंमलबजावणी क्वचितच करण्यात आली। इथेनॉल तयार करण्याची गडकरींची कल्पना तत्वत चांगली वाटत असली तरी हे रूपांतर एका रात्रीत होऊ शकत नाही। तर गडकरी वैकल्पिक इथेनॉलवर आधारित इंधनावर बस चालवून नागपूर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेस रूपांतरित करण्याबाबत बोलतात, मग त्यांनी आज बसेस का रद्द केल्या असा प्रश्नही शेट्टी यांनी उपस्थित केला। मराठवाडा क्षेत्रामध्ये पीक मुक्तपणे उगवल्यास मोठ्या प्रमाणावर मक्याची आयात करण्याची परवानगी नाही, पण ती शेतकऱ्यांची आर्थिक जीवनरेखा आहे। हा निर्णय त्यांना कठीण ठरणार आहे। गेल्या वर्षी जास्त उत्पादन झाल्यामुळे शेतकऱ्यांना किमान 1400 रुपये प्रति क्विंटलच्या किमान किमतीपेक्षा चांगले पैसे मिळत असल्याचंही शेट्टी यांनी सांगितलं।